हरिः ओम् नमः सोमाय च रुद्राय च नमः ताम्राय चारुणाय च नमः शङ्गाय च पशुपतये च नमः उग्राय च भीमाय च नमो अग्रे वधाय च दूरे वधाय च नमो हन्त्रे च हनीयसे च नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यो नमः ताराय नमः शम्भवे च मयोभवे च नमः शङ्कराय च मयस्कराय च नमः शिवाय च शिवतराय च नमः तीर्थ्याय च कूल्याय च नमः पार्याय च वार्याय च नमः प्रतरणाय चोत्तरणाय च नमः आतार्याय च लाद्याय च नमः शश्याय च फेन्याय च नमस्तिकस्याय च प्रवाह्याय च नमः इरिण्याय च प्रपत्याय च नमः किगंशिलाय च क्षयणाय च नमः कपर्दिने च कुलस्तये च नमो गोष्ठ्याय च गुह्याय च नमः सर्व्याय च गेह्याय च नमः काट्याय च गौहरेष्ठाय च नमो हृदय्याय च निवेश्याय च नमः पागं सव्याय च रजस्याय च नमः शुष्काय च हरित्याय च नमो लोप्याय चोलप्याय च नमः ऊर्म्याय च सूर्म्याय च नमः पर्ण्याय च पर्णशद्याय च नमो पौरमाणाय च विघ्नते च नमः आक्षिदते च प्रक्षिदते च नमो वक्किरिकेभ्यो देवानागम् हृदयेभ्यो नमो विक्षीणकेभ्यो नमो विचिन्वत्केभ्यो नम आनिर्हतेभ्यो नम आमि वत्केभ्यः
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी आज सद्भक्त राधिकाताई बेल्हार आपल्याला सांगणार आहे.
श्रीराम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. स्वामींचा सहवास आपल्या सगळ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून मिळाला. कधी तो प्रवचनातून मिळाला, कधी सत्संगातून, तर कधी प्रत्यक्ष सहवासातून मिळाला. स्वामींच्या नुसत्या आजूबाजूला असण्यात पण आनंद असायचा. त्यांच्या सहवासात येऊन गेलं की त्या आनंदाचा दरवळ मनामध्ये रेंगाळत राहायचा. स्वामींच्या आजारपणानंतर मी मंगळवारी दुपारी 1 वाजता स्वामींकडे जात असे. तेव्हा स्वामींच्या खोलीतला संपूर्ण देव्हारा पुसून घेत असे, तसेच बाकीची खोलीही आवरून घेत असे. स्वामी 1 वाजता भोजनासाठी जात, साधारण 1:30 ते 2:15 पर्यंत परत खोलीत येत, मग विश्रांती घेत. दरवेळी जेवायला जायच्या अगोदर सांगत की ज्ञानोबा बसतात, तो पाठ खूप जड आहे, सांभाळून उचल, पायावर पाडून घेऊ नकोस. आणि देवाऱ्याचा कळस पुसायला टेबलावर चढशील तर आधी पंखा बंद कर, नाही तर तुझा शिरच्छेद होईल. मग हसत हसत जेवायला जात. एकदा स्वामी जेवून खोलीत आले तेव्हा मी देवाऱ्यातले सगळे देव त्यांच्या त्यांच्या जागेवर ठेवत होते. माझ्या हातात बाळकृष्ण होता. स्वामी म्हणाले, असा कसा देवाचा देवबाई ठकडा, एका पायाने लंगडा. सध्या माझी पण स्थिती तशीच आहे. मी एकदम गप्पच बसले. स्वामी म्हणाले, एवढं गंभीर व्हायला काय झालं, माझ्याच कर्माचं हे फळ आहे, दुसरं काय. कर्मविपाकाचा सिद्धांतच आहे, जसं कर्म तसं फळ. मला खूप वाईट वाटलं. मी म्हटलं तुम्ही असं काय हो बोलता. खर तर असं आहे ना की सद्गुरूंच्या भोवती जी मंडळी असतात त्यांची कर्म नीट नसतील तर त्याचा परिणाम सद्गुरूंना सोसावा लागतो. स्वामी म्हणाले छेछे पण माझ्या भोवती असं कोणीच नाहीये. माझं असं झालं की मी देहाला विश्रांती फार कमी दिली. मी देह खूप वापरला. कोणी जरी झालं अगदी ज्ञानी जरी झाला तरी त्याचा देह हा देहाच्या पद्धतीनेच चालणार. देहाला अतिश्रम झाले तर तो थकणारच. मी देहाची आबाळ केली नाही. सलातेंनी मला लहान मुलासारखं सांभाळलं पण मीच देहाला जेवढी विश्रांती द्यायला हवी होती तेवढी दिली नाही. म्हणून आता विश्रांती घेतो असं बोलून स्वामी झोपून गेले. सद्भक्त श्री प्रकाश कुलकर्णी यांनी स्वामींसाठी एक सुंदर शिसवी देवारा आणला होता. त्यामध्ये श्री ज्ञानदेव स्वामी स्वरूपानंद आणि स्वामींच्या घरातले बाकीचे देव विराजमान आहेत. एकदा स्वामी म्हणाले आपण या देवाऱ्याला पांढरा रंग देऊ. आता शिसवी देवाऱ्याला स्वतःचा रंग असताना पुन्हा त्यावर रंग द्यायची कल्पना जरा वेगळी वाटत होती. शिसवी देवाऱ्याला पांढरा रंग द्यायचा अशी प्रश्नार्थक प्रतिक्रियाच होत होती. पण स्वामींनी ठरवल्यानुसार तो देवारा त्यांनी समोरच्या ध्यान केंद्रामध्ये हलवला. त्या दिवशी मंगळवार होता. दुपारची वेळ होती. मंगळवार हा स्वामींचा विश्रांतीचा दिवस असल्यामुळे स्वामी त्यांच्या इच्छेनुसार कधी कधी मौन धारण करत. त्यानुसार त्या दिवशी स्वामींचं मौन होतं. स्वामींनी आधीच सद्भक्त अभिजित दोंडफळे याला बोलवून ठेवलं होतं. त्याप्रमाणे तो त्याचं रंगसाहित्य घेऊन हजर होता. कदाचित स्वामींनी त्याला आधीच सगळ्या रंगसंगतीची कल्पना देऊन ठेवली असेल. मी स्वामींच्या खोलीत आवरावरी करत होते. स्वामी खुणेनेच म्हणाले की चला आपण समोर केंद्रात जाऊया. अभिजितचा संपूर्ण देवारा रंगवून होईपर्यंत स्वामी केंद्रात बसले होते. स्वामी प्रत्यक्ष काही बोलत नव्हते. सगळा खुणेचा कारभार चालला होता. खूप गंमत वाटत होती. अभिजित अतिशय कुशलतेने आणि भराभर देवारा रंगवत होता. स्वामी मोठ्या प्रसन्नतेने आणि कौतुकाने त्याच्याकडे पाहत होते. देवाऱ्यामधला काही भाग हा केशरी रंगाने रंगवलेला आहे. त्याची स्वामींना हवी तशी शेड तयार करण्यासाठी रंग मिसळण्यापूर्वी अभिजित स्वामींकडे पाहत होता. स्वामी पण खुणेनेच आणखी घाल किंवा आता पुरे आता बरोबर झालं अशा आशयाच्या खुणा करत होते. अभिजितलाही त्या बरोबर समजत होत्या कारण त्याचं त्यानुसारच काम चाललं होतं. अधूनमधून आवश्यकतेनुसार अभिजित किंवा मी स्वामींशी काही थोडं बोलत होतो किंवा अभिजित आणि मी अगदी कामापुरतं थोडं बोलत होतो. पण एक वेळ अशी आली की स्वामींचं बघून चुकून आम्ही पण खुणेनेच बोलायला लागलो. आणि मग एकदमच आम्ही सगळे हसलो. इतक्या वेळ स्वामी अजिबात काही बोलले नव्हते. पण स्वामींच्या नुसत्या तिथे असण्याने सगळं वातावरण उल्लसित होतं. पूर्ण देवारा रंगवून झाला. पांढऱ्या आणि केशरी रंगसंगतीने तो देवारा खरोखरच खूप खुलून दिसला. दुसऱ्या दिवशी स्वामी म्हणाले कसा दिसतोय देवारा. मी म्हटलं खूप छान दिसतोय. स्वामी म्हणाले अभिजितचं काम चांगलं आहे. हा जर पूर्वीचा काळ असता तर मी त्याला अनेक गावं इनाम म्हणून दिली असती. माझ्या मनात आलं तुमची प्रसन्नता हेच अभिजितचं इनाम आहे. त्याला दुसरं काही नको. एकदा एका सत्संगात प्रश्न होता की वैराग्य म्हणजे काय. त्या प्रश्नाचं उत्तर देऊन झाल्यानंतर स्वामींनी शेवटी याज्ञवल्क्य ऋषींची गोष्ट सांगितली. जनकराजांच्या दरबारी याज्ञवल्क्य हे राजगुरु होते. एकदा जनकराजांनी प्रश्न केला की महाराज वैराग्य म्हणजे काय. याज्ञवल्क्य ऋषी म्हणाले राजा या प्रश्नाचं उत्तर मी तुला उद्या देतो. दुसऱ्या दिवशी जनकराजांच्या दरबारात याज्ञवल्क्य ऋषी आले. त्यांनी राजवस्त्रांचा त्याग करून संन्याशाची वस्त्र धारण केली होती. जनकराजांनी विचारलं गुरुदेव हे काय. याज्ञवल्क्य ऋषी म्हणाले राजा मी सर्वसंग परित्याग करून ईश्वर साधनेसाठी अरण्यात चाललो. आता पुन्हा परत येणार नाही. राजा हे तुझ्या कालच्या प्रश्नाचं उत्तर आहे. याला वैराग्य म्हणतात. त्या दिवशी संध्याकाळी या संदर्भात बोलणं चाललं होतं. मी सहज म्हटलं वैराग्याचं अशा प्रकाराने एकदम प्रात्यक्षिकच दाखवलं म्हणजे किती कठीण आहे. स्वामी म्हणाले मग पूर्वीचे ऋषी मुनी अगदी निस्पृह होते. प्रात्यक्षिकाची पण मनता तयारी पाहिजेच नाहीतर नुसत्या गप्पा काय कामाच्या. मी नकळत पटकन म्हणून गेले की मी नाही बाई तुम्हाला कधी विचारणार की वैराग्य म्हणजे काय. यावर स्वामी अगदी खळखळून हसले, म्हणाले तू चिंता करू नकोस, तुला हवे ते प्रश्न विचार, तुम्हा मंडळींसाठी मी नित्य इथे आहे. स्वामी आणि मातोश्री सौ सल्लातेंच्या आजारपणानंतर काही मंडळी त्या त्या ठराविक वेळी हातून काही सेवा घडावी म्हणून स्वामींकडे जात असत. सद्भक्त नीलाताई देशमुख सकाळच्या वेळी स्वामींकडे जात असे. एकदा रस्त्यातून गाडीवरून जात असताना तिला ऍक्सिडेंट झाला. ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती. आम्ही तिला भेटायला गेलो होतो. तिला बरीच दुखापत झाली होती, पण ती सगळं धीराने सोसत होती. नीलाला ऍक्सिडेंट झाल्याचं समजल्यावर स्वामींना वाईट वाटलं. म्हणाले, गाडी चालवताना बेसावध असता का म्हणे, डोक्यात काहीतरी विचार चाललेत आणि गाडी चालवतोय तर तसं बरोबर नाही, कारण आपण गाडी नीट चालवत असलो तरी दुसऱ्या कोणी मध्ये येणारच नाही असं सांगता येत नाही, म्हणून विशेष सावध पाहिजे. मोठं आजारपण आलं की सगळं रुटीन विस्कटून जातं, मग ते जागेवर यायला वेळ लागतो. असो, पुढे स्वामी म्हणाले, सल्लातेंना पेसमेकर बसवल्यापासून त्यांचा हात दुखतो. माझ्यासाठी सल्लातेंना पुष्कळ श्रम पडतात, त्यामुळे पूजेच्या वेळी आणि इतरही काही गोष्टी नीलाची मदत होते, पण आता ते काम दुसऱ्या कोणाला तरी करावं लागणार. स्वामी एक दोन क्षण थांबले आणि एकदम म्हणाले, तू करशील का, तुला जमेल का, पण सकाळी 7:30 यावं लागेल. मी एकदम अचंबित झाले. अनपेक्षितपणे स्वामींनी विचारल्यामुळे जरा गडबडून गेले, पण लगेच म्हटलं, हो हो येईन ना मी. स्वामी म्हणाले, उद्यापासून ये आणि सल्लातेंना विचारून सगळं कर. दुसऱ्या दिवसापासून सकाळी 7:30 मी स्वामींकडे जायला लागले. स्वामी ध्यानाला बसलेले असत, पूजा सौ सल्लातेई करत. स्वामी ध्यानातून उठायच्या आत पूजेची तयारी करायची असे, पिण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी खालच्या मजल्यावरून पाणी आणायचं असे. स्वामी ध्यानातून उठल्यानंतर दूध घेत असत आणि नंतर पलंगावर जाऊन पडत असत. स्वामींसमवेत चिन्मयी, जयू, डॉक्टर सुषमाताई, प्रमोदिनी अशा काही जणी ध्यानाला बसत असत. नंतर स्वामी 10 मिनिटं ज्ञानेश्वरी सांगत. मग 8:30 ते 9:15 पर्यंत लोकांसाठी भेटीची वेळ असे. 9:15 ते 9:30 पर्यंत स्वामी एका खोलीतून दुसऱ्या खोलीत अशा एकंदर 10 फेऱ्या मारत. त्या 10 फेऱ्या पण ते खूप बराबर मारत आणि 10वी फेरी मारून पलंगावर बसताना म्हणत, नो एक्सरसाइज नो फूड. 9:30 वाजता छोट्या पुरीच्या आकाराच्या 2 फुलक्या आणि भाजी खात आणि मग एखादा ग्रंथ वाचून घेत, असं सर्वसाधारणतः रुटीन होतं. ते रुटीन मात्र अगदी मिनिट टू मिनिट आणि काटेकोर असे. अगदी शिस्तबद्ध कार्यक्रम असला तरी वातावरण मात्र खूप प्रसन्न आणि खेळीमेळीचं असे. रोजच रुटीन, पण ते नित्यनूतनच वाटायचं. स्वामी रोज 10 फेऱ्या मारत असत. स्वामींच्या 10 फेऱ्या मारून व्हायच्या आत आतली व बाहेरची खोली आवरून होणं अपेक्षित असे. दोन्हीचा मेळ साधताना थोडी घाई गडबड पण व्हायची. एकदा स्वामी फेऱ्या मारत होते आणि बाजूला मी आवरत होते. तेवढ्यात स्वामींनी आणखीन 3-4 छोटी छोटी कामं सांगितली आणि म्हणाले, हे सगळं 2.5 मिनिटात व्हायला पाहिजे. मी घाई गडबडीतच म्हटलं, अरे देवा. स्वामी बाजूने फेऱ्या मारता मारताच मायाकडे बघत म्हणाले, ओ. हसता हसताच मी म्हटलं, अहो तुम्ही थांबा ना जरा, आता मला उशीर होईल. स्वामी पण हसतच म्हणाले, अगं तू हाक मारलीस म्हणून मी ओ दिली. बर ठीक आहे, आवर आवर सावकाशावर, काही गडबड नाही. तिथे उपस्थित असलेली सगळीच मंडळी हसायला लागली.
कृपया सर्व साधकांनी जास्तीत जास्त पुढे पुढे सरकून घ्यावं.
नाही रे मी, नाही रे, नाही रे मी नाही रे सद्गुरु सर्वाठाई रे सद्गुरु सर्वाठाई रे नाही रे मी नाही रे सद्गुरु सर्वाठाई रे चिद्विलास सर्वदृश्य हे चिद्विलास सर्वदृश्य हे आत्मस्वरूपी पाही रे आत्मस्वरूपी पाही रे सद्गुरु सर्वाठाई रे सद्गुरु सर्वाठाई रे द्वैता द्वैत जीव कल्पना द्वैता द्वैत जीव कल्पना बुडाली आनंद डोही रे बुडाली आनंद डोही रे सद्गुरु सर्वाठाई रे सद्गुरु सर्वाठाई रे प्रेमास्तव गुरुभक्त हा प्रेमास्तव गुरुभक्त हा दत्ता अवधूता पाही रे दत्ता अवधूता पाही रे सद्गुरु सर्वाठाई रे सद्गुरु सर्वाठाई रे नाही रे मी नाही रे नाही रे मी नाही रे सद्गुरु सर्वाठाई रे सद्गुरु सर्वाठाई रे काव्य हे काव्य किंचित मोठ आहे दीर्घ आहे अनंतरावांनी केलेलं आहे स्वामीजी खूप तळमळीने हे काव्य म्हणत असत असं मी बऱ्याचदा ऐकलेलं आहे दुकानामध्ये त्यांच्याकडून अनेकदा हे काव्य ऐकले नंद नंदन नंद नंदन नंद नंदन धावरे सगळं मोठ आहे जरा पण म्हणा
जेव्हा लग्न आलं ना बरोबर जरा उशीर
झाला का एक प्रश्न घेऊ का पाणी हवे
नाही घेतलं मी पाणी नंद नंदन नंद नंदन नंद नंदन धावरे नंद नंदन नंद नंदन नंद नंदन पावरे योग्य हो इनके धवा तरी माधवा तव दर्शना राहते हृदयी तरंगत एक ही नित भावना श्रीधरा गरुड ध्वजा अघनाशना मनमोहना अघनाशना मनमोहना दिव्य सुंदर रूप हरि तव दाखवी मम लोचना जे विभोर जनी करी गुमला मनोहर हासवी चंचला तड़पे जये अति दीप्त जे धरी तो रवि तारका तसका कते द्युति दे तजे हुत वाहना दिव्य सुंदर रूप हरि तव दाखवी मम लोचना भासते जलदात जी नलिनात वाग गनी छवि सागरी उमटे शिखावल गंधरे प्रतिभूषवी इंद्र नील मणि जा पुढ़ती प्रभो गमतो उणा दिव्य सुंदर रूप हरि तव दाखवी मम लोचना दिव्यता दिव मंडला दीपवो निघेत अनंतता विश्व ही कवळो निया उरते सजेथिल भव्यता व्यापुनी सकला सजे लवलिप्तता वरिते सना दिव्य सुंदर रूप हरि तव दाखवी मम लोचना शोधिता शिनली श्रुति प्रसवेन जेथ सरस्वती कुंठले मुनि सन्मति स्मृति लाहिना गवसे गति इंद्रिया प्रतिलागना मन बुद्धि ही त्यजी चेतना दिव्य सुंदर रूप हरि तव दाखवी मम लोचना भीष्म सायक विद्ध अर्जुन होत विवल संगरी मुक्त कुंतल कोसले बघता न धीर निघे त्वरी शब्द मोड़ निधावले निज चक्र घेऊन भीषणा दिव्य सुंदर रूप हरि तव दाखवी मम लोचना वर्णिता शुक रंगले विसरे मेरा जन बंधना गौरांग उन्मन गात जा तजुनी सती नव यौवना लौकिका मुकला तुका सुख मानुनी करी चिंतना दिव्य सुंदर रूप हरि तव दाखवी ममलोचना खात द्वेष बरी खरी बदरी फला प्रति कौतुके नाचते व्रज सुंदरी सह सारथी विजयानिके जे दळीत जनी सवे करी साथ तद गुरु कीर्तना दिव्य सुंदर रूप हरितव दाखवी ममलोचना पद्मजा बसली पदांजवळी जया प्रतिमोहुनी बल्लवी रमल्या जिथे जनरी तलौकिक सोडुनी नाउरे विषयी रुचि जरिये कदा जडले मना दिव्य सुंदर रूप हरितव दाखवी ममलोचना वस्त्र सुंदर केशरी चपले परी तळपे कटी रत्न कौस्तुभ राजते हृदयावरी रविंपुटी शंख चक्र गदा करी कमला सवे अभयास दे रम्य रूप असे अनंत हृदात संतत राहू दे नंद नंदन पावरे धावरे हरि पावरे हरि धावरे हरि पावरे।
अनुग्रह घेऊन जवळपास 18-19 वर्षे झाली। सुरुवातीला अभ्यास कॉलेज वगैरे चालू असताना दिवस सुरू होण्यापूर्वी सकाळच्या ध्यानाची बैठक रेग्युलरली करता येत असे, परंतु जसजशी वर्षे पुढे जात आहेत तसतशा जबाबदाऱ्या कामाचे ताण अनियमित वेळा या गोष्टी कमी न होता उलट वाढतच आहेत। दिवस सुरू होतो सकाळी 6:30 वाजता आणि संपायला मात्र 12:30 रात्रीचे, संध्याकाळचे केंद्र मिळत नाही। सद्गुरूंसमवेत रोज सकाळी ध्यानाला येता यावे यासाठी खूप तळमळ होते, पण रात्री उशीर झाल्याने लवकर उठता येत नाही। ध्यानाची बैठक त्यामुळे सकाळी 9:30 नंतर ती देखील ठराविक वेळी असेलच असे होत नाही। शिवाय ध्यानानंतर लगेच उठून पुढे कामावर जावे लागते। ध्यानाची बैठक व त्यानंतर लगेच व्यवहारात उतरणे यामध्ये बफर काही राहत नाही असे वाटते। शिवाय रविवार सकाळी एकाच दिवशी आपल्या समवेत ध्यानाला बसता येते, परंतु नेमका शनिवार सर्वात हेक्टिक गेलेला असतो, संध्याकाळचे केंद्र मिळत नाही, त्यामुळे मन व्यग्रच राहते। उलट स्वामीजी समोर बसलेले असूनही मन मात्र आपले इकडे तिकडे भटकत राहते आहे या विचाराने त्या दिवशी गिल्टी फील येतो. सकाळचे ध्यान चांगले व्हावे म्हणून आदल्या दिवशी रात्री मनाची पूर्वतयारी कशी करावी, वाचन चिंतन करावे का, रात्री थोडा वेळ झोपण्यापूर्वी नाम ध्यान करावे का, नक्की काय करावे म्हणजे दुसऱ्या दिवशीचा ध्यानाचा वेळ जो खूप ओढाताण करून राखून ठेवलेला असतो तो विचारांच्या गर्तेत सापडून वाया जाणार नाही. तसेच ध्यानातून लगेच उठून व्यवहारात जाताना काय काळजी घ्यावी, ज्या योगे ध्यानात थोडीफार मिळालेली शांती पुढे काही काळ तरी टिकून राहील. खर तर इतकी वर्ष गेली तरी बेसिक ध्यानाच्या बैठकीबाबत प्रश्न विचारताना संकोच वाटतो आहे, परंतु आपल्याला आपल्या प्रत्येक शिष्याची वाटचाल अंतस्थपणे माहीत आहेच. लहान मूल जसे आईजवळ सर्व काही उघडपणे सांगते तसाच हा प्रश्न आहे असं विचारले. हा काळ खरच धकाधकीचा असा आहे आणि इथून पुढे जितकी जितकी म्हणून पाश्चात्य अथवा अमेरिकन संस्कृतीचा प्रभाव आपल्यावर पडणार आहे हे निश्चित आपण तो स्वीकारलेला आहे, त्यामुळं त्याचं दडपण वाढत जाणार याच्यात काही शंका नाही. तुमच्याकडून तुम्हाला जितका मोबदला दिलेला आहे त्याच्यापेक्षा जास्त काम करून घेण्याची अशी वृत्ती मालकांमध्ये निर्माण होणार याच्यात काही शंका नाही. तसं काम आणि कामा एवढे पैसे असं कधीच ठरवता येत नसल्यामुळं तुम्हाला अधिक काम देण्यात येणार आणि त्यासाठी वेळ मात्र जो तुम्हाला नेमून दिलेला आहे तोच असा असल्यामुळे ज्यादा वेळ काम तुम्हाला करावं लागणार. याच्यामध्ये काम करणारा आणि काम देणारा यांच्यामध्ये नेहमीच मतभेद होणार. पुढचा काळ तर असाच येणार आहे, त्याची झलक किंवा चुणूक आता सगळ्यांना लाभलेली आहेच. आपण आपल्या जीवनामध्ये किती हालचाली करायच्या, किती राबायचं, आपलं शरीर किती कष्टवायचं आणि ते शरीर कष्टवल्यानंतर आपल्याला काय मिळायचं याच गणित व्यस्त राहण्याची शक्यता इथून पुढे आहेच. कोणीच यांनी प्रश्न विचारलेला आहे पण हा प्रश्न मी सर्वसाधारण करतो आहे, एका व्यक्तीपुरता ठेवत नाहीये. हे इथून पुढे होणार आहे, एक वेळ अशी होती की 10:30 ते 5:30 म्हणजे 7 तास काम हे माणसाकडून करून घ्यावं अशी अपेक्षा होती, त्याच्याऐवजी जर 11 तास काम व्यक्ती करायला लागली तर रोज जे 4 तास काम जास्त होतं त्यामुळे त्याचं भविष्य तो खाणार, आपल्या भविष्यातलं आरोग्य तो संपवत असतो हे निश्चित आहे. असं मानू नका की आपण 11 तास काम करणार आणि 80 वर्ष जगणार असं मानू नका. तुम्ही जेव्हा एका वर्षात तुमच्या श्रमामुळं कष्टामुळं जेवढे पैसे मिळवता त्याच काही जर पॅरामीटर असेल पण जास्त पैसे दिल्यामुळे जास्त वेळ काम करायला लागत असेल तर तुमचं भविष्य देखील आरोग्याच्या आयुष्याच्या अंगाने तुम्ही आधीच संपवता हे निश्चित आहे. जितका जास्त देह अतिरिक्त वापरला जाईल तितका तो लवकर झिजेल हे सत्य आहे. शेवटी मशीन आहे आणि आणि हे देखील जर व्यायाम करत असेल तर जरा टिकेल, पण व्यायाम न करता शरीर वापरणारा जो आहे त्याची तर धडगतच नाही, निश्चितपणे त्याची धडगत काही नाही. जसा एखादा तुमच्याकडे असलेला टीव्ही 10,000 तासाचं त्याचं आयुष्य जर नेमून दिलेलं असेल आणि तुम्ही रात्रंदिवस तो चालवला तर लवकर खराब होणार, हे जसं उघड गणित आहे, तसं तुम्हाला दिलेली शक्ती आणि ती शक्ती तुम्ही वापरणं याचं जे गणित आहे तर ते गणित तशाच प्रकारचं असणार. तुम्ही व्यायामाने आणि चांगल्या आहाराने त्याच्यात फरक करू शकता, पण हवी तेवढी विश्रांती तुम्हाला घेणं ही गरजेचीच गोष्ट आहे. आणि ती जर मिळत नसेल तर तुमच्याकडे संपदा भरपूर येईल. तुमच्या संपदेचा उपयोग तुमची मुलं आणि संबंधित करतील, तुमचं जीवन कसं असेल हे मात्र सांगता येणार नाही. एखादा त्याही स्थितीमध्ये चांगलं जीवन जगेल नाही असं नाही, पण ते त्याच्या कॉन्स्टिट्यूशनवर अवलंबून आहे, प्रकृतीवर अवलंबून आहे, त्याला वाडवडिलांकडून मिळालेल्या आरोग्यपूर्ण प्रकृतीवरच केवळ ते अवलंबून आहे. याच्यात कोणीही उणे नाही. माझा मुलगा कामाला जातो, मी त्याला म्हणतो की थोडा तर व्यायाम रोज तू करायला पाहिजे, पण त्याला व्यायामाला वेळ नाही. त्याला जर व्यायामाला वेळ नसेल, वेळ मिळत नसेल, आणि त्याची दगदग मात्र जेवढी आहे तेवढी वाढीव अशी चालू राहिली तर तो त्याच्या 35 पर्यंत त्याला तोड देईल, हे उघड आहे. 35 नंतर 40 पर्यंत काही ना काहीतरी तक्रारी निर्माण होणार, हे उघड आहे. 40 नंतर अजून तक्रार होणार, हे उघड आहे. त्याची जाणीव तरुण मुलांनी घ्यावी. मी आमच्या केदारबद्दल बोलतो आहे. त्याची जाणीव त्याला झालेली आहे, पण कधी कधी त्याला वेळ मिळत नाही. कधी कधी तो व्यायाम करतो. विश्रांती देखील आपण जी घेतो ती आपल्या शारीरिक मानसिक बौद्धिक अशा दमणुकीप्रमाणे विश्रांती आपल्याला मिळते की मिळत नाही हे प्रत्येकाने खरंच तपासणं आवश्यक आहे. या प्रश्नाचं पारमार्थिक उत्तर देण्याच्या आधी मी थोडस व्यावहारिकच उत्तर देतो आहे. मला आठवतं की आमच्या बँकिंग इंडस्ट्रीमध्ये तेव्हा कॉम्प्युटरायझेशन आलेलं नव्हतं. अशा काळामध्ये आता इयर एंड म्हणजे इयर एंडचा प्रोग्राम आणि तो लावल्याबरोबर सगळी स्टेटमेंट निघतात, बॅलन्सिंग होतं. आम्हाला जेव्हा सगळं मॅन्युअली करायला लागत होतं तेव्हा मला असं आठवतं की मी चिंचवडला सकाळी 7 लोकलनी जायचो आणि संध्याकाळी 7 लोकल माझी चुकायची. 8:30 वाजता बसने मी घरी यायचो. घरी येईपर्यंत 9:30 वाजायचे, तर दुसऱ्या दिवशी 7 जायचं असायचं. तेव्हा काय मला व्हायचं हे मला अजूनही आठवतं. रात्री झोपेत देखील आपण बेरसा करतोय, अमुक बॅलन्स बुकात फरक लागलाय. अजून कितीतरी काम बाकी आहे, करायला हवं. अशा प्रकारचे विचार चालत असत. मध्यंतरी अशा एका अडचणीत असलेल्या तरुण मुलाला मी असं सांगितलं की तू तुझ्या अनुभवानी 6 लाखाच्या ऐवजी 7.5 लाखाची नोकरी, 9 लाखाची नोकरी, 12 लाखाची नोकरी पत्करलीस, आता तुला 15 लाखाची नोकरी हवी आहे. तुझ्या झोपेचं काय, तुझ्या विश्रांतीचं काय, तुझ्या साधनेचं काय, तुझ्या आयुष्यात ध्येय काय आहे? आणि मग प्रत्येक स्टेजला तुम्ही या ठिकाणी नीट परफॉर्म करत नाही आहात, तुम्हाला 6 मुदत आहे. जर नोकरीवरून कमी व्हायला लागलं तर
अशा परिस्थितीमध्ये ही व्यक्ती परत 10 लाखावर यायला तयार नसते. तुझी आवश्यकता किती आहे जीवनातली? तू म्हणजे काही विक्रीला ठेवलेली वस्तू आहेस का? तुला जर तुझ्या आयुष्यामध्ये अगदी 7-8 लाख रुपये पगार पुरत असेल, 5 लाख रुपये पुरत असेल आणि त्याच्यात जर तुला स्वास्थ्य मिळणार असेल, तुझं घर झालेलं आहे, तुझ्याकडे गाडी आहे, तुझ्या मुलांना शिकवण्याची कुवत तुझ्या नोकरीमुळे निर्माण होणार आहे, तर या गोष्टीमध्ये तू का पडतोस? शेजारचा पडतो म्हणून तू पडतो, तू पडतो म्हणून आणि कोणीतरी पडतो. ज्याचं घर झालेलं आहे किंवा आई वडिलांचंच घर ज्याला मिळालेलं आहे, ज्याचं घर झालेलं नाहीये त्याला 70,000 रुपये हप्ता घराकरता ते आलिशान घर हवं म्हणून, मग त्या तऱ्हेचं जीवनमान, मग शिल्लक काही पडायला पाहिजे म्हणून. पण ज्यांना मुळातच या गोष्टी देवदयेनी आहेत अशा मंडळींनी तडक साधनेला लागायला हवं की नको? या ठिकाणी काही केवळ तुमची समजूत घालण्याचा कार्यक्रम चाललेला नाहीये. परमार्थ जो चाललाय तो एका गांभीर्याने चाललाय. एका गांभीर्याने इथं बसून मी उत्तरं देतोय. तुम्ही तुमच्या जीवनाबद्दल सावध होणार आहात का होणार नाही आहात? आणि एवढं सगळं करून तुम्ही मिळवणार काय आहात? म्हणून मी त्याला असं सांगितलं की जर अशी सोय असेल, तुला जर परमार्थ मनापासून करायचा असेल, तर इतरांपेक्षा आपण मागं पडतो ही भावना बाजूला सार. तुला जर खरंच 5-6 लाख जमत असेल, भागत असेल तुझं, आणि त्या पैशामुळं, तेवढ्या पैशामुळं तुला किमान स्थिरता आणि साधना होत असेल, तर तू कर, तसं कर. मानभावी परमार्थ आपल्याला करायचा नाहीये. स्वामीजी सांगायचे काय शब्द तो कोणता, घृतकुल्या मधुकुल्या अशी काय सात्विक करमणूक करून घ्यायला तुम्ही येत नाही. सगळं छान 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 असं आहे. दिवसातून 2 ध्यानाला बसायचं असेल तर तुमच्या जीवावर येत असेल आणि 10-12 तास काम करायला उत्साहाने जात असाल तर तुमच्या ऐकण्याचा परिणाम 0 आहे असं मी म्हणेन. जीवन नक्की कशा करता आहे आणि हे ज्या करता आहे त्या करता न जगता तुम्ही येता तेव्हा तुमच्या प्रेरणा चांगल्या आहेत हे मला माहितीये, तुम्ही चांगले आहात हे मला माहितीये, पण तरी देखील तुम्ही कोणत्या स्पर्धेमध्ये आणि किती उतरणार बाहेरच्या याचा कुठेतरी मोजमाप खरंच असायला हवं. आपण देहबुद्धी कमी करण्यासाठी परमार्थ करतोय ना. सात्विक आणि ध्येयनिष्ठ जीवन जर जगायचं असेल तर थोडीशी झळ सोसावी लागते हे सत्य आहे आणि कटू सत्य आहे हे लक्षात घ्या. आता आषाढ श्रावण महिना येईल, सगळ्या कहाण्या वाचल्या जातील, तर त्या कहाण्यांमध्ये हकीकत काय असते? 8 पाट नगर होतं, तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता आणि तो सत्वशील असतो. तो सत्वशील असतो म्हणून गरीब असतो हे हा नियम आहे जगाचा. तो समाधानात होता, त्याने अमुक अमुक केलं असं आहे. दोन्ही एकदम मिळवता येणं फार कठीण आहे. तुम्ही गरीब रहा असं मला म्हणायचं नाहीये, पण तुम्हाला हेही हवं आणि हेही हवं आणि ते अजून कसं मिळत नाहीये तर तुम्ही तुम्हालाच विचारलं पाहिजे की अजून तुम्हाला कसं मिळत नाही. तुमच्या खऱ्या ओढी काय आहेत हे तुम्ही पाहणंही गरजेचं आहेच त्यावेळेला. ही जनरल गोष्ट झाली. या प्रश्नाकडे जर वळायचं झालं, कारण हे बोलणं हे सांगणं हे गरजेचं आहे. साधेपणात श्रीमंतासारखं राहता आलं पाहिजे. कसलीच चिंता नाही, काळजी नाही. आणि तुमच्या कपड्यांची किंमत विचारली तर 2,000-2,000 रुपये शर्टाकरता कमी पडतील, पण समाधान नाही. समाधानाच्या शोधात फिरतो आहे. या जीवनाला अर्थ तरी काय राहतो. आपल्या केंद्रात तूच काल जो परवा अभंग म्हणला, गुरुवारी एका मुलीनी केंद्रात अभंग म्हटला, मन लागो मेरो यार फकीरी में, जो सुख नाही नाम जपन में, सो सुख नाही अमीरी में. मागच्याच गुरुवारी त्यांनी अभंग म्हटला. स्वामीजींसमोर हा अभंग एका भगिनीनी म्हटला. ती अभंग म्हणून खाली उतरली आणि स्वामीजी म्हणाले की मन लागो मेरो यार फकीरी में म्हणतीये, हिची साडी केवढी याची विचारा. 1,500 रुपयाची साडी नेसून मन लागो मेरो यार फकीरी में म्हणायला सोपं आहे म्हणाले. खरंच काही झालं तरी देखील काही गरिबीबद्दलच्या कळवळ्यांनी कबीर म्हणाले नाही, फकीरीत मन लागण्यासारखं काही नाहीये, गरिबीत मन लागण्यासारखं काही नाहीये. गरिबी असली तरी देखील स्वरूप सुखाच्या ठिकाणी मन लागो. तुम्ही गरीबच असायला पाहिजे असा नाहीये अट्टहास, पण तुमचं मन लागलंय कुठं. फकीरी असली तरी देखील हरीच्या ठिकाणी मन लागलं पाहिजे. जो सुख नाही नाम जपन मे, सो सुख नाही अमीरी मे. आपण अमीरीच्या ठिकाणी असणारं सुख त्याची कल्पना करतो आणि परमार्थाचंही सर्वोच्च सुख मिळावं असं समजतो. कसं शक्य आहे? परमार्थाचं सर्वोच्च सुख मिळावं असं समजा आणि अमीरीही असू दे, बिघडत नाही. श्रीमंतीवर टीका नाहीये. रात्री झोपायला 12-12:30 होतात. संध्याकाळचं केंद्र मिळत नाही. सद्गुरूंच्या समवेत ध्यानाला येता यावं. तळमळ होते पण जमत नाही. रात्री उशिरा झोपल्यामुळे सकाळी जाग येत नाही. ध्यानाची बैठक सकाळी 9:30 नंतर सुरू होते. ध्यानानंतर लगेच उठून कामावर जावं लागतं. ज्यांना आता असं रुटीन आहे 12-12:30 वाजतात, त्यांनी आपली झोप पुरी करावी. तरी देखील निसर्गाच्या नियमाप्रमाणे 6:30-7 वाजले सूर्य वर आला की तुम्हाला जाग येणार. ते गणित असं निश्चित नाहीये की रात्री 10:30 अथवा 11 झोपल्यानंतर तुमची झोप ज्या तऱ्हेने शांत होते त्या तऱ्हेने झोपेची लांबी नंतर वाढवत बसल्यामुळे झोप शांत लागेल असं संभवत नाही. कितीही झोपलात तरी रात्री नैसर्गिक जी झोपेची वेळ आहे तर तीच. खरं म्हणजे 10:30-11 झोपलं तर 1 दरम्यान गाढ झोपेत मनुष्य जायला सुरुवात होते आणि 2:30 अथवा 3 गाढ झोपेतून तो 1.5 तासांनी बाहेर येतो आणि हळूहळू जागा होईपर्यंत 6:30 होतात. त्याला 6 होतात अथवा 5:30. पण हा जो 1 ते 3 हा जो काळ आहे, हा काळ तुम्ही 12 झोपल्यामुळं नंतर परत 2 अथवा 3 येईल आणि 3 ते 4:30 तुम्हाला त्या नयाने गाढ झोप लागेल असं संभवत नाही. तो निसर्गाप्रमाणे त्याच वेळेला गाढ झोप येते आणि जाते असंच होणार. त्यामुळं गाढ झोप जेव्हा लागते तेव्हा तुम्ही झोपेत शिरत असता आणि सूर्य जेव्हा उगवतो तेव्हा जाग होण्याची प्रक्रिया सुरू होणार. गाढ झोप न लागताच तुम्ही जागे होणार किंवा फार थोडी गाढ झोप लागून तुम्ही जागे होणार. निश्चित दिनक्रमात काय बदल करता येत असेल तर जरूर करावा. आपण आपण घरी आपलं काम संपून 9:30 येत असू तर जास्त चांगलं, त्याच्यानंतर काम नाहीच करायचं. असं जर करता येणं शक्य असेल तर जरूर करायला हवं. आणि 11 झोपलं पाहिजे, अगदी उशिरात उशिरा. आता पुण्यातली वेळ झाली आहे ही, तीही अनैसर्गिकच आहे. आम्ही खेड्यात राहिलो लहानपणी, मला असं आठवत की 9:30 झाले की झोपच यायची. 9:30 पुढे जागणं फारच कठीण असं होऊन जायचं. अशा वेळेला जाग ही लवकर येते मग. पण आपण जिथं राहतो तिथल्या कायद्याप्रमाणे निदान 10:30-11 तर झोपायला आपल्याला झाले पाहिजे. त्याच्यापेक्षाही उशिरा 12 हे खरंच नको. हे जे अशी परिस्थिती आहे, अशाही परिस्थितीत नाही तर ही परिस्थिती थोडीशी आपण बदलायला पाहिजे. मग आपण आपली झोपेची जी वेळ आहे ती संध्याकाळची जेवणाची वेळ, घरी येण्याची वेळ, त्याच्यात जरूर बदल करायला पाहिजे असं मी म्हणेन. ध्यानाची बैठक आणि त्यानंतर लगेच व्यवहारात उतरणे यामध्ये बफर काही राहत नाही. कसं आहे, व्यवहारात उतरण्याची वेळ ठरलेली आहे, रजोगुणाची वेळ ठरलेली आहे 10. तुम्हाला 9:30 वाजले की भूक लागते, भूक शमली की रजोगुणाची वेळ सुरू होते. याच्यात काही फरक पडणार नाहीये. त्यामुळे ध्यान संपलं की लगेच कर्मामध्ये उतरणं हे, कारण ती सगळ्यांचीच काम करायची वेळ सुरू होते, आपल्यालाही त्या वेळेला जाणं भागच आहे. आणि रविवारी एकाच दिवशी ध्यानाला बसता येतं, पण शनिवार हेक्टिक गेलेला असतो. त्यामुळं सकाळी ध्यानाला येऊन बसलं रविवारी तरी देखील ध्यान व्हायच्याऐवजी विचारच, कारण झोप कमी पडली म्हणून असं होतं. सकाळचं ध्यान चांगलं व्हावं म्हणून आदल्या दिवशी रात्री मनाची पूर्वतयारी कशी करावी? वाचन चिंतन करावे का, म्हणजे अजून 1:30 झोपायला? नामस्मरण, वाचन, चिंतन, ध्यान अजून जर करायला लागलं तर अजून पुढे उशीर होईल. नाही, झोपण्यापूर्वी नाम ध्यान करावे का? नाही. जर झोपायलाच 12:30 होत असतील तर नाही. नक्की काय करावे म्हणजे दुसऱ्या दिवशीचा ध्यानाचा वेळ जो खूप ओढाताण करून राखून ठेवलेला असतो, मला दया येते अशा वेळेला. हा, आपल्या आपल्या रुटीन बद्दल काही करणं हे खरंच आवश्यक आहे. आपल्याकडे येणारे, केंद्रात येणारे एक साधक डॉक्टर परगावी असतात, त्यांचं हॉस्पिटल आहे. ते आणि त्यांची पत्नी दोघही इथं येऊन अनुग्रह घेऊन गेलेले आहेत. तर त्यांचा दिनक्रम असा असतो, ते उठतात 8:30-9 उठले की स्नान करून चहा घेऊन खाली हॉस्पिटल आणि वर राहत असल्यामुळे खाली लगेच ओपीडी करता येतात. 10 गर्दी उसळलेली असते. 12:30 सकाळचा नाश्ता करण्यासाठी म्हणून ते वर येतात मुश्किलीने वेळ काढून 12:30 सकाळचा नाश्ता करण्यासाठी. घरी येऊन तेव्हा मग नाश्ता करून परत खाली जातात. दुपारचं जेवण जेवायला त्यांना 4 किंवा 5 आणि मग संध्याकाळी 6:30 वेळ जी ठेवलेली असते तर तेव्हा खाली एकदा गेल्यानंतर ओपीडी संपेपर्यंत त्यांना 11:30 वर येऊन स्नान करून जेवण वगैरे करायला 1 वाजतो, सकाळी उठायला 9. खरं म्हणजे ध्यानातून लगेच उठून व्यवहारात जाताना काय काळजी घ्यावी, कारण काही बफर मिळत नाही. तर तुम्ही आणि व्यवहार याच्यामध्ये ध्यान हाच खर तर बफर आहे, पण जीवनातला शांतपणा निघून गेला ही अडचण आहे. हे सगळं जे जर हातात असेल आपलं रुटीन, तर हे सगळं करत असताना आपल्याला जर नाईलाज असेल, नोकरी असेल, तर प्रश्नच येत नाही. मग काय जे जीवन आपल्याला मिळालेलं आहे ते जीवन जगत राहणं असं करावं लागेल. पण जर आपल्या हातात असेल हे रुटीन बदलणं आणि आपल्याला शक्य आहे तेवढं काम करणं आणि उरलेलं काम नंतर दुसऱ्या दिवशी असं करणं, असं काही आपण करू शकतो. कोणी सहाय्यक जर घेतला तर सहाय्यका बरोबर काम करून आपलं काम लवकर उरकत असेल, खाजगी काही काम असेल तरी देखील, पण तो त्याच्या व्यावहारिक गोष्टी आहेतच, त्या नीट जमल्या आणि तसा कोणी सहाय्यक जर मिळाला तरी देखील एक उपाय असू शकतो. पण व्यावहारिक उपाय हा आपल्या आपल्या परिस्थितीप्रमाणे, पण परमार्थाला पर्याय नाही असं मी निश्चित सांगेन. की आपली ही आवड किंवा आपली ही ओढ नंतर कधीतरी आपल्याला सगळं असताना करता आलं नाही असं होता कामा नाही. सगळी परिस्थिती अनुकूल असताना देखील आपण करू शकलो नाही. सिकंदर डायोजिनीसला म्हणालेला होता की तुमच्यासारखं शांत बसून राहणं आणि शांतीत राहणं हे खरं म्हणजे मला फार आवडेल. मी कशाला जग जिंकायला बाहेर चाललोय काही कळत नाही, पण ही एवढी उर्मी मला स्वस्थ बसू देत नाही, त्यामुळे तेवढं करून येतो आणि मग तुमच्यासारखंच मला करायचंय. असेच मलाही लोक भेटतात सांगणारे की एवढी जरा धावपळ आमची झाली की तुमच्यासारखंच आम्हाला करायचंय. आम्हालाही परमार्थच करायचा आहे, पण एवढी धावपळ करणं गरजेचं आहे. आणि मग पुढे पुढे शरीराच्याही तक्रारी निर्माण होतात. कसं आहे की जीवन जर जगायचं असेल तर काही मिळवायचं असेल तर काही त्याग हा गरजेचा आहे. त्यागाकरता तुम्ही जर धैर्यशील असाल तर मग तुमचे प्रयत्न आणि तुम्ही मिळवणं ही गोष्ट तुम्ही करू शकाल. तेही प्रयत्नांप्रमाणे मिळेल, भावाप्रमाणे मिळेल, त्याच्या पुढच्या त्या गोष्टी आहेत. पण या सगळ्या गोष्टी जमवणं, त्यागपूर्वक जमवणं, जमवण्याचा अर्थ आपलं स्वतःचं जीवन, आयुष्य, त्याच्यातल्या घडामोडी या जमवणं हे गरजेचं आहे. तसं जर नाही झालं तर मग आपल्याला परमार्थ हवाय तो आर या पार अशा प्रकारचा जर हवा असेल तर काय करायला पाहिजे ते मी तुम्हाला सांगतोय. तर मात्र हे खरंच खूप खूप आवश्यक आहे. आपण आपल्या मुलांना देखील, प्रत्येकाला आपला मुलगा सिकंदर व्हावा असं वाटतं. अगदी साधना करणाऱ्याही माणसाला तो फार जगात अद्वितीय आणि अप्रतिम व्यवहारात असावा असं वाटतं. आपल्याबाबतचाही निघून गेलेला जो काळ आहे तो मुलांनाही मिळावा असं आपल्याला वाटत नाही. अशा प्रकारची मनोवृत्ती आपण सोडली पाहिजे तर परमार्थ घेईल, नाहीतर परमार्थ म्हणून तर परमार्थ अवघड आहे असं मला म्हणजे वाटत. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते, फार जन्म याकरताच घ्यायला लागत असावे. अनेक जन्म संसिद्धाः, कारण या प्रकृतीच्या ज्या ओढी आहेत त्या ओढींना तोंड देत देत परमार्थ जर करायचा असेल तर म्हणून तो हळू पडतो, बाकी काही कारण नसेल. मला कधी कधी असं वाटतं की रामकृष्ण जो परमार्थ सांगत होते, तुम्ही नोकऱ्या उद्योग घरदार सगळं सोडून इथे येऊन राहा आणि माझ्याबरोबर परमार्थ करा, हे सरळ गणित होत. पण इथं सांगितलं जाणारं गणित हे जास्त क्लिष्ट आहे. इथं असं सांगितलं जातं की तुम्ही नोकरी करा, तुम्ही प्रपंच करा, नोकरी प्रपंच व्यवसाय करून हे करता येईल तेव्हा ते किती करा आणि हे किती करा याचं प्रपोर्शन तुमच्याकडून नेहमीच सुटत जाईल. त्यामुळे हे जास्त कठीण आहे. एकदा स्वामीजी स्वरूपानंदांकडे गेले, त्यांच्याबरोबर एक संन्यासी होते. कोण होते? आबासाहेब पटवर्धन होते, वेदांती, ज्यांनी विवाह केला नाही, सगळं जीवन एका उदात्त अशा कार्यासाठी. तर गेल्यानंतर त्यांनी आबासाहेबांच्या हातात स्वरूपानंदांनी रामकृष्ण वचनामृत ठेवलं आणि कुठलेही पान उघडून वाचा असं सांगितलं. तेव्हा रामकृष्ण असं बोलत होते की जो ईश्वर प्राप्ती करता ज्यांनी सगळ्या ऐहिकाचा त्याग केलेला आहे, कोणतेही पाश शिल्लक ठेवलेले नाहीत, तो तत्वचिंतन करेल, ध्यान धारणा करेल, उपासना करेल तर त्यात आश्चर्य कसलं. पण जो संसार करतो आहे आणि उपासना करतो आहे, ध्यान धारणा करतो आहे, तो विशेष मानला पाहिजे असं असं वाचलं. आणि आबासाहेबांना स्वरूपानंद म्हणाले की आता पुरे असं म्हणून पुस्तक मिटवलं आणि बाहेर आले. तर आबासाहेब स्वामीजींना म्हणाले की मी एवढं त्यागी जीवन जगलो पण बघा स्वरूपानंदांना तुमचं कौतुक आहे. जो संसार करून परमार्थ करतो तो विशेष, पण संसार करून परमार्थ करतो याचा अर्थ असा समजू नका की आपण जे करतोय ते करतो, असा त्याचा अर्थ नाहीये. त्याला संसार करून परमार्थही टोकाचा करण्याची जिद्द हवी. असा असा जो संसार करून परमार्थ करतो तो भला असं रामकृष्ण म्हणत होते आणि स्वरूपानंदांनी त्याच ठिकाणी पुरे असं म्हणून थांबवलं. मला असं वाटतं की थोडा मी जर झणझणीत बोललो असेल किंवा कडक बोललो असेल असं वाटत असेल तर ते बोललेलोच आहे. पण हे डोळे उघडण्यासाठी कधीतरी कधीतरी आवश्यक आहे असं मला वाटत. आपण याचा सगळ्यांनीच खूप गांभीर्याने विचार करू. मला असं वाटत की तुम्ही सगळे करताच आहात, अजून अजून ताणा, अजून स्ट्रेच व्हा असं सांगणं माझं कामच आहे. तुम्ही करताय त्याच्यापेक्षा अधिक करा, अधिक करा असं तुम्हाला जितका मी सांगेन तितकं तुम्ही कराल, नाही तर करताय तेवढंच फारच फारच करताय असं जर म्हटलं तर तुम्ही करताय त्याच्यापेक्षाही थोडं कमीच करायला सुरुवात कराल. असं असल्यामुळं खरंच अजून करणं आवश्यक आहे, हा याच्यातून निश्चित संदेश जावा असं मला वाटतं. एक अर्धा मिनिट आपण शांत बसू. हरी 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 स्वामी बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय
उद्या